आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित कृषी संकल्प अभियानाला आजपासून देशभरात प्रारंभ. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परभणी इथं केला अभियानाचा शुभारंभ. विकसित भारताचं स्वप्न पश्चिम बंगालच्या विकासाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही असं पंतप्रधानांचं प्रतिपादन. गेल्या आर्थिक वर्षात महाराष्ट्रात विक्रमी परकीय गुंतवणूक झाल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज पहिल्या क्वालिफायर सामन्यात पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात लढत होणार. आता सविस्तर बातम्या. केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण तसंच ग्रामीण विकास मंत्रालयाच्या वतीनं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वात आजपासून ते 12 जून दरम्यान देशभरात विकसित कृषी संकल्प अभियान राबविण्यात येणार आहे. या राष्ट्रव्यापी अभियानाचा शुभारंभ आज झाला. महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी इथं विकसित कृषी संकल्प अभियानाच्या चित्ररथ वाहनाला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. यावेळी मंत्री माणिकराव कोकाटे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, राज्यमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल, वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू आणि इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या संशोधन वृत्तीची दखल घेण्याचं आवाहन कृषी विद्यापीठांना केलं.
खरं तर आपल्या विद्यापीठांना माझी विनंती आहे, आपण अनेक शेती क्षेत्रामध्ये पुरस्कार देतो, पण आपले जे शेतकरी शेतीच्या क्षेत्रामध्ये संशोधन करतात अशा किमान 10 शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आपण अॅग्रो सायंटिस्ट म्हणून दरवर्षी एक पदवी दिली पाहिजे, डेसिग्नेशन दिलं पाहिजे. किमान 5 माणसं मला वाटतील तेवढी, पण सगळ्या विद्यापीठांनी आपापल्या क्षेत्रामध्ये निवडली पाहिजे आणि त्यांना कृषी संशोधक अशा प्रकारची मानद पदवी ही जर आपण दिली तर मला असं वाटतं की त्यांनी जे केलेलं आहे त्याला लेजिटिमसी देखील या ठिकाणी मिळेल.
हे अभियान राबवण्यासाठी आणि शेतकऱ्यांचं कल्याण साधण्यासाठी कृषी क्षेत्रात कार्य करणारी देशाची सर्वोच्च संस्था भारतीय कृषी अनुसंधान परिषद परिश्रम घेत आहे. या अभियानामध्ये देशातील 723 जिल्ह्यांमधील 65,000 पेक्षा जास्त गावांना भेटी देण्यासाठी 2,170 तज्ज्ञ पथकं सहभागी होणार आहेत. प्रत्येक पथकात किमान 4 वैज्ञानिक असतील. या पथकांमध्ये कृषी विद्यापीठांचे वैज्ञानिक, संशोधन संस्थांचे तज्ज्ञ, शासकीय विभागांचे अधिकारी, नाविन्यपूर्ण कार्य करणारे शेतकरी आणि एफपीओचे कर्मचारी यांचा समावेश असेल. या अभियानाद्वारे देशातील 1.3 कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे. महाराष्ट्र राज्यात हे अभियान कृषी विभाग आणि 50 कृषी विज्ञान केंद्रांच्या माध्यमातून 4,500 गावात राबविलं जाणार आहे. दरम्यान परभणी इथं एका कार्यक्रमासाठी आले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं की लाडकी बहीण योजनेसाठी कुठल्याही विभागाचा निधी वळवण्यात आला नाही किंवा त्यामध्ये कपात करण्यात आली नाही.
आदिवासींच्या लोकसंख्येप्रमाणे आदिवासींकरता आणि अनुसूचित जातीच्या लोकसंख्येप्रमाणे अनुसूचित जातीकरता निधी राखीव ठेवावा आणि हा निधी राखीव ठेवताना त्यातला जास्तीत जास्त निधी हा वैयक्तिक लाभाच्या योजनांकरता राखीव ठेवला पाहिजे आणि मग काही स्पेसिफिक इन्फ्रास्ट्रक्चर करता ठेवला पाहिजे. आता लाडकी बहीण ही योजना वैयक्तिक लाभाची योजना आहे, त्यामुळे लाडक्या बहिणीकरता जर तुम्ही निधी दिला तर तो अर्थसंकल्पाच्या नियमाप्रमाणे त्या आदिवासी विभागातच दाखवावा लागेल आणि तो अर्थसंकल्पाच्या नियमाप्रमाणे त्या अनुसूचित जाती विभागामध्येच आपल्याला किंवा सामाजिक न्याय विभागातच दाखवावा लागेल. त्याप्रमाणे तो दाखवला, पण या संदर्भातला अजितदादांनी हाऊसमध्येच खुलासा केला, कुठलाही पैसा पळवलेला नाही, कुठलाही पैसा वळवलेला नाही. नियमामध्ये अशा प्रकारची तरतूद तिथेच दाखवावी लागते, ती योग्य प्रकारे दाखवलेली आहे, त्यामुळे यात कुठली बनवाबनवी नाही, यात कुठली फसवाफसवी नाही, हे स्पष्ट मी करू इच्छितो. अजितदादांनी योग्य काम केलेलं आहे हे मी या ठिकाणी सांगतो.
भारतीय अर्थव्यवस्था गॅस आधारित अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेनं प्रगती करत असून पर्यावरण रक्षणासाठी ते पूरक ठरेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज पश्चिम बंगालमध्ये अलिपूरद्वार जिल्ह्यात शहर आधारित गॅस वितरण प्रकल्पाची पायाभरणी करताना बोलत होते. या प्रकल्पासाठी 1,017 कोटी रुपये खर्च झाले असून पश्चिम बंगालमधल्या अलिद्वारपूर आणि कूचबिहार जिल्ह्यातल्या नागरिकांना त्याचा लाभ मिळेल. या प्रकल्पातून घरोघरी स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठा होईल. विकसित भारताचं स्वप्न पश्चिम बंगालच्या विकासाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही असं पंतप्रधान यावेळी बोलताना म्हणाले.
आज
जब भारत विकसित राष्ट्र की ओर बढ़ रहा है तो बंगाल की भागीदारी अपेक्षित भी है और अनिवार्य भी है। इसी इरादे के साथ केंद्र सरकार यहाँ लगातार इंफ्रास्ट्रक्चर, इनोवेशन और इन्वेस्टमेंट को नई गति दे रही है। बंगाल का विकास भारत के भविष्य की नींव है।
पंतप्रधान मोदी यांनी आज सकाळी दूरस्थ पद्धतीनं सिक्कीममधल्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली। सिक्कीमसह ईशान्येकडचा संपूर्ण प्रदेश भारताच्या प्रगतीचा तेजस्वी अध्याय म्हणून उदयाला येत असल्याचं ते यावेळी म्हणाले। पंतप्रधान मोदी सध्या बिहारला पाटणा विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचं उद्घाटन कार्यक्रमात उपस्थित आहे। उद्या कराकट इथं ते विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन, पायाभरणी आणि लोकार्पण करतील। त्यानंतर ते उत्तर प्रदेशला भेट देणार असून कानपूर इथं विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील। आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या तयारीसंदर्भात काल नवी दिल्लीत विविध मंत्रालयांमध्ये एक बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत महत्वाच्या मंत्रालयांमधील वरिष्ठ अधिकारी, आयुष संस्थेचे पदाधिकारी आणि इतर संबंधित उपस्थित होते। येत्या 11 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येणार असून तो आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा करण्याची तयारी संदर्भात चर्चा करण्यात आल्याचं आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी सांगितलं। सरकारनं दहशतवाद विरोधातील आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी विविध देशांमध्ये सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठवली असून ते भारताची भूमिका स्पष्ट करत आहेत। दरम्यान काँग्रेसचे खासदार आणि सर्वपक्षीय शिष्टमंडळातील एका शिष्टमंडळाचे प्रमुख असलेल्या शशी थरूर यांनी आता महात्मा गांधींचा देशही कुठल्याही घटना घडल्यावर आपला गाल पुढे करणार नाही तर प्रतिक्रिया देईल असं म्हटलं आहे। पनामा इथं भारतीय दूतावासानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात शशी थरूर यांनी दहशतवाद विरोधातील भारताचा दृढ निश्चय अधोरेखित केला। मेक इन इंडिया हे देशासाठी निर्णायक धोरण असून जपानप्रमाणे भारतही भविष्यात तंत्रज्ञानाचं विकास केंद्र बनू शकतो असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे। ते आज नवी दिल्ली इथं सीआयआय अर्थात भारतीय उद्योग महासंघाच्या वार्षिक व्यवसाय परिषदेला संबोधित करत होते। देशाची सुरक्षा आणि समृद्धीसाठी मेक इन इंडिया महत्वाचं असून ऑपरेशन सिंदूर दरम्यान देशवासियांनी या मोहिमेचं यश अनुभवल्याचं ते यावेळी म्हणाले। भारत आज केवळ लढाऊ विमानं किंवा क्षेपणास्त्र प्रणाली बनवत नसून नव्या युगाच्या युद्ध तंत्रज्ञानासाठी देखील सज्ज होत आहे असं त्यांनी सांगितलं।
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात। आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर, ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। गेल्या आर्थिक वर्षात महाराष्ट्रात 1,64,075 कोटी इतकी विक्रमी परकीय गुंतवणूक झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। ही गुंतवणूक देशाच्या एकूण गुंतवणुकीच्या 40% इतकी आहे। त्याआधी आर्थिक वर्षाच्या तुलनेत ही गुंतवणूक 32% अधिक आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत 25,441 कोटी इतकी परकीय गुंतवणूक आली। राज्याची घोडदौड अशीच सुरू राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या जनतेचं अभिनंदनही केलं। नागपूर महापालिकेच्या वतीनं शौर्य आणि स्वाभिमानाचं प्रतीक असलेल्या महाराणा प्रताप सिंह यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आलं। मनपाचे अतिरिक्त आयुक्त अजय चरठाणकर यांच्या हस्ते मनपा मुख्यालयातील दालनात स्थित महाराणा प्रताप सिंह यांच्या तैलचित्राला पुष्प अर्पण करीत अभिवादन करण्यात आलं। आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज पहिल्या क्वालिफायर सामन्यात पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात लढत होणार आहे। पंजाब इथं महाराजा यादवेंद्र सिंग स्टेडियममध्ये संध्याकाळी 7:30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल। उद्या होणारा एलिमिनेटर सामना गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळवण्यात येणार आहे। 3 जून रोजी स्पर्धेचा अंतिम सामना आहे। संपूर्ण पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्याच्या तुरळक ठिकाणी आजपासून 2 जून पर्यंत विजेच्या कडकडाटासह तसंच सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। पश्चिम विदर्भात आज असेच हवामान राहील। दरम्यान पुढील 1 तासात नागपूर, वर्धा, अमरावती, भंडारा जिल्ह्यात मेघगर्जने आणि वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लिहिलेल्या संघातील मानवी व्यवस्थापन या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा राजहंस प्रकाशन आणि मंथन व्यासपीठ यांच्या वतीनं उद्या 30 मे रोजी आयोजित करण्यात आला आहे। व्हीआयपी रोडवरील वनामती सभागृहात सायंकाळी 6 वाजता हा सोहळा होईल। याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर आणि ज्येष्ठ संपादक तथा विचारक विवेक घळसासी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील। पुस्तकाचे लेखक गडकरी हेही यावेळी उपस्थित राहतील। शेवटी पुन्हा ठळक बातम्या। विकसित कृषी संकल्प अभियानाला आजपासून देशभरात प्रारंभ। राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परभणी इथं केला अभियानाचा शुभारंभ। विकसित भारताचं स्वप्न पश्चिम बंगालच्या विकासाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही असं पंतप्रधानांचं प्रतिपादन। गेल्या आर्थिक वर्षात महाराष्ट्रात विक्रमी परकीय गुंतवणूक झाल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज पहिल्या क्वालिफायर सामन्यात पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात लढत होणार। याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल। नमस्कार।